यशिया अध्याय 46 बेल खाली वाकला आहे, नबो झुकला आहे, त्याच्या मूर्तीचे ओझे जनावरावर वाहून नेण्यासाठी लादले आहे. या वाहून नेण्याच्या मूर्त्यांचे भारी ओझे थकलेल्या जनावरावर लादले आहे. ते एकदम लवत आहेत, गुडघे टेकतात, ते प्रतिमा सांभाळू शकत नाहीत, परंतु ते स्वतःही बंदिवासात जातात. याकोबाच्या घराण्या आणि याकोबाच्या घराण्यातील वाचलेले सर्व तुम्ही, ज्या तुम्हास मी जन्माच्या पूर्वीपासून गर्भापासून वाहिले आहे, माझे ऐका. तुमच्या मात्रापानापर्यंतही मी आहे आणि तुमचे केस पिकेपर्यंत मी तुम्हास वाहून नेईन. मी तुम्हास निर्माण केले आणि मी तुम्हास आधार देईल. मी वाहून तुमचे रक्षण करीन. तुम्ही माझी तुलना कोणाशी कराल आणि मला कोणाशी सदृश्य लेखाल? याकरता त्यांच्याशी आमची तुलना होईल. लोक पिशवीतून सोने ओततात आणि चांदी तराजूने तोलतात. ते सोनाराला मोलाने ठेवतात आणि तो त्यांचा देव करतो. ते नतमस्तक होतात आणि उपासना करतात. ते आपल्या खांद्यावर उचलून घेतात आणि वाहून नेतात. तो नेऊन त्याच्या जागी ठेवतात आणि तो त्याच्या जागेवर उभा राहतो व त्या जागेतून हलत नाही. ते त्यास आरोळी मारतात पण तो त्यांना उत्तर देत नाही किंवा कोणालाही त्याच्या संकटातून वाचवत नाही. या गोष्टीबद्दल विचार करा. तुम्ही बंडखोरांनो कधीही दुर्लक्ष करू नका. प्राचीन काळच्या पूर्वीच्या गोष्टीबद्दल विचार करा. कारण मी देव आहे आणि दुसरा कुणी नाही. मी देव आहे आणि माझ्यासारखा कोणीच नाही. मी आरंभीच शेवट घोषणा करतो आणि ज्या गोष्टी अजूनपर्यंत घडल्या नाहीत त्या मी आधीपासून सांगत आलो आहे. मी म्हणतो माझ्या योजना सिद्धीत जातील आणि मी आपल्या इच्छेप्रमाणे करीन. मी पूर्वेकडून एका हिंस्र पक्षाला माझ्या निवडीचा मनुष्य दूरच्या देशातून बोलवतो. होय, मी बोलवलो आहे, ते मी पूर्णही करीन. माझा उद्देश आहे, मी तो सुद्धा पूर्ण करीन. चांगले करण्यापासून लांब राहणाऱ्या कठोर मनाच्या लोकांनो तुम्ही माझे ऐका. मी आपला न्याय जवळ आणत आहे. तो फार दूर नाही आणि माझे तारण थांबणार नाही. आणि मी सियोनला तारण देईल आणि माझी शोभा इस्रायलास देईल.